chinimandi.com पॉडकास्ट।
सरकारनं करावं साखर उद्योगाचं पुनरुज्जीवन। राज्य सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात साखर कारखान्यांना विविध स्तरावरून मदत करणं गरजेचं आहे। साखर दराबाबतची अनिश्चितता, शासनाच्या लवचिक धोरणाअभावी साखर उद्योगाची फरफट होत आहे। म्हणूनच साखर उद्योगासाठी कर्ज, व्याजामध्ये सवलती आणि अनुदान देऊन साखर उद्योगाचं पुनरुज्जीवन करावं अशी अपेक्षा साखर उद्योगाकडून व्यक्त केली जात आहे। गेल्या 5 वर्षात 3 वेळा कारखान्यांना कर्ज दिली आहेत। 2013-14 पाचही वर्षाचं कर्जाचं व्याज केंद्रानं भरलं होतं। 2014-15 एक वर्षाचं व्याज केंद्रानं भरलं। साखर कारखान्यांनी मागणी केल्यानंतर पुढील 4 वर्षाचं व्याज राज्य शासनानं भरायचं मान्य केलं। त्यापैकी 1 वर्षाचा व्याजाचा परतावा मिळाला आहे। त्यानंतरच्या 2 वर्षाचा परतावा अद्याप मिळाला नाही। 2018-19 कारखान्यांना कर्ज दिलं, त्यामुळं कारखाने FRP देऊ शकले। अन्यथा ती रक्कम थकीत राहिली असती। अशा थकीत रकमेचा आकडा साधारणत 3500 कोटी झाला असता। या वर्षाचं 7% व्याज केंद्रानं दिलं, पुढील 4 वर्षाचं कारखान्यांना भरावं लागणार आहे। वरच्या या दोन्ही योजनेतील कर्जाच्या व्याजाची तरतूद अर्थसंकल्पात होणं आवश्यक होतं। राज्यातील सर्व कारखान्यांचं वार्षिक व्याज जवळजवळ 400 कोटी रुपये इतकं होतं। दुसरी महत्वाची बाब म्हणजे सरकारनं दिलेल्या कर्जाचं रिस्ट्रक्चर करण्याची गरज आहे। मध्यंतरी कारखान्याच्या कोजनरेशन प्रकल्पाच्या वाढीसाठी उसावरचा परचेस टॅक्स माफ केला होता, तो काही कारखान्यांना काही वर्ष मिळाला, पण केंद्रानं GST कायदा आणला आणि त्यावेळी ही करमाफी मिळणं बंद झालं। ही रक्कम कारखान्यांना पुन्हा मिळण्याची तरतूद सरकारनं अर्थसंकल्पात करावी।